ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
महाराष्ट्र पावसामुळे भिंत पडल्याने पंढरपूरमध्ये 6 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये मोठ्या पावसामुळे चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर बुधवारी एक भिंत पडली ज्यामुळे 6 लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की घटना शहराच्या कुंभार घाटच्या आसपास 2:30 घडली. सोलापूरचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्य आहेत ज्यांचे घर भिंतीजवळ होते. याशिवाय मृतकांमध्ये इतर लोकही सामील आहेत ज्यांनी पावसापासून वाचण्यासाठी घराचा आश्रय घेतला होता.